Yesterday, at the end of the talk, I said it was necessary to develop stillness, simplicity, contentment. And today I want to focus on shanti or stillness. And the sutta talks about this quality. In the last three verses, it's describing what it would be like to be a great person. And the Buddha says this kind of person is unshakable. Of course, that doesn't mean physically they're big and you can't shake them. It means their mind is unshakable. In other words, they have a sort of shanti. And then verse 19 says, a sage sees peace and happiness everywhere. The 20th verse says, a wise person is calm. I'm not going to use different English words in this talk. I'm just going to stick to the word still or stillness. For a person who hasn't had much experience of spiritual life, the idea of stillness doesn't seem very attractive. Many people like to watch movies with violence and movies that make them a little scared and get their heart beating quickly. If you said to someone, you can watch this movie or you can very peacefully clean your house, I think a lot of people would choose the movie. Especially people who haven't experienced the joys of nature and of meditation, they find it hard to see the pleasure of stillness. And it's associated with the idea of boredom and inactivity. But of course, this is confused thinking. It's quite possible to have very intense feelings of pleasure and joy and have a very peaceful mind. For instance, when we're in nature and you see a beautiful sunset, very strong feelings, but very peaceful. It's only when we have akushala emotions that the trouble starts and we lose our stillness. And it's also true that you can be a busy person and always have a still mind.
आणि असं पण शक्य आहे की तुम्ही खूप व्यस्त व्यक्ती पण आहात पण तरी तुम्ही स्थिर मन प्राप्त करू शकता, तुम्ही स्थिर राहू शकता, शांतता राहू शकता, शांत राहू शकता.
I can't really say about Subhuti, but he seems to me to be this type of person. He's got a lot to do, but he's often enjoys his meditation and doesn't seem rushed.
तर सुभूती मला अशाच तऱ्हेचे व्यक्ती वाटतात की ते खूप व्यस्त आहेत, त्यांना खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण तरी ते एवढं व्यस्त असताना सुद्धा ते ध्यान सुद्धा तेवढ्याच आनंदानं ध्यान सुद्धा करतात.
But it was, I can certainly say it was true of Urgyen Sangha Rakshita. He's accomplished so much in his life. And if you get the precious opportunity to see him, you feel that he has all the time in the world.
तुम्हाला जर खरंच अशी मोठी काय म्हणते एक प्रेशियस म्हणजे खूप अमूल्य संधी जर कधी आली म्हणते ना पाहण्याची, तर एक प्रकारे भंते जिला जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की नेहमी ते जगाशी जोडलेले असतात.
Or you look through the window and you see him in the garden and maybe he's just looking at a flower or a bee.
हां, तर कधी कधी तुम्ही ते जर आपल्या बगीच्यामध्ये असतील आणि तुम्ही त्यांच्याकडे जर पाहत असाल तर ते अगदी शांततेनं ते जे काही फुलं असतील फुलावर असणाऱ्या ज्या काही वेगळ्या माशा असतील त्यांच्याकडे ते पाहत असतील.
And you think how strange it is, this man who's written so many books and meets so many people has time to just look at a bee or a flower.
तर तुम्हाला असं वाटेल की किती महान असा हा व्यक्ती आहे, खूप सारी पुस्तके लिहिलेली आहेत आणि त्याच्याकडे पहा कसा वेळ आहे आणि अगदी सारे आहे का फुलाकडे पाहतो आहे आणि त्याच्यावर ज्या माशा उडत आहेत त्या मधुमक्खी किंवा दुसरे जे मासे आहेत.
And one of the things he said is, even when there are a lot of things to do, this is no reason for your mind to become rushed.
तर जरी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत तरी पण आपल्याला रश करण्याची किंवा आपल्या मनाला खूप अस्वस्थ करण्याची काही गरज नाही.
And of course, stillness was one of the great qualities of the Buddha.
तर जी शांतता आहे किंवा स्थिरता आहे उचलता आहे ती बुद्धाची पण एक मोठी त्यांचा तो मोठा सद्गुण आहे.
When we do the Buddha Smriti, we can think of his Maitri and his wisdom, but we could also think of his Upeka, his stillness.
तर आपण त्यांच्या मैत्रीबद्दल विचार करतो, त्यांच्या करुणेबद्दल विचार करतो, पण त्यांच्या शांतीबद्दल पण त्यांच्या स्थितीबद्दल पण आपण विचार करतो.
And many of the Pali suttas describe enlightenment as the state of perfect peace or perfect calm.
तर पाली सूत्र नेहमीच सांगतात निर्वाण हे परम सुख आहे, परम शांत तिथं पद आहे.
We can't completely understand the Buddha because we're not enlightened.
तर आपण पूर्णतः बुद्धाला समजू शकत नाही कारण सध्या काय आपण निर्वाण प्राप्त झालेलं नाही किंवा बुद्ध प्राप्त नाही झालेलं आपल्याला नाही.
But we can get a sense of his stillness by thinking about his life.
पण त्यांच्या जीवनातलं जे स्थैर्य आहे किंवा त्यांच्या जीवनातली शांती आहे ती आपण केव्हा अनुभवू शकतो, जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आपण चिंतन करू.
बिकॉज ऑल थ्रू हिज लाईफ ही हॅड मेनी डिफिकल्टीज टू फेस.
तर त्यांच्या जीवनामध्ये पण आपण पाहतो की अनेक तऱ्हेचे अडथळे आले, अनेक तऱ्हेचा त्रास त्यांच्या जीवनामध्ये होता.
For instance, there was his cousin Devadatta who had a challenge to the leadership of the Sangha.
तर आपल्याला माहित आहे की देवदत्त जे त्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी त्यांच्या संघाचं जे नेतृत्व ते करत होते बुद्ध
Devadatta wanted the wanderers, the Shakyaputrans, to have much stricter rules. They weren't like modern bhikshus though.
तर ते नियम काही जे काही आधुनिक भिक्षू त्यांच्यासारखे नव्हते.
But anyway, the Buddha thought, this won't be suitable for everybody, so I don't want to force everybody to have these strict rules.
तर बुद्ध असं म्हणायचे त्यांना नेहमी की हे काही सगळ्यांनाच सूट होतील असे नियम नाही आहे, त्यामुळे तुम्ही काही प्रत्येकावर ते लादू शकत नाही.
And so some of the Buddha's disciples joined Devadatta and formed a separate organization. And then the Buddha lived in a time of war. And you know, he had his youth in a city called Kapilavastu. And towards the end of the Buddha's life, soldiers attacked Kapilavastu, raped a lot of the women and killed a lot of the men. A lot of the Buddha's relatives were killed. But despite all of these and many other difficulties, he never felt ill will. And he just maintained a steady, even effort to show people the way to enlightenment. So what about us? Well, I think we can't claim to have minds that are completely still all the time. Maybe we can say at some times our mind is still and at other times it gets quite disturbed. And some people's minds become quite disturbed in some situations and other people's minds become disturbed in different situations. For instance, when I'm in an auto rickshaw that's driving very fast, my mind gets very full of fear. And when people have a meeting and they keep me waiting, my mind becomes disturbed. But other people get quite upset when they're criticized. So usually different people have different triggers that make them upset. All spiritual practices should help us develop more stillness. We know that if we do the anapanasati or try to be mindful in the day, it has a calming effect. And if we really do succeed in getting a feeling of Maitri, then we become less angry and therefore our mind is more stable. And if we do reduce our ego, then this is the best long-term solution to developing a still mind. And if we do the Buddha Smriti, we can have a little glimpse of the Buddha's stillness. But it seems to me that it takes a very, very long time before somebody has a really stable mind that doesn't get shaken.
तर यासाठी खूप वेळ लागणार आहे की एखाद्याला त्या जर स्थिर मनाची प्राप्ती करायची असेल
As well as all the spiritual practices that you're already doing, we can use the times when we lose our stillness of mind to develop more wisdom.
तर आपण सगळे जे ध्यानाचे सराव आहे शांततेसाठी ते करत आहोत, पण आपण हा पण विचार केला पाहिजे की ज्यावेळेस अशा कोणत्या परिस्थिती आहे की ज्यामध्ये आपला संयम ढळतो, त्या परिस्थितींचा विचार करून त्या ठिकाणी आपण प्रज्ञेचा विकास केला पाहिजे, त्याकडे पण पाहिलं पाहिजे.
Of course it's not a good thing when we do become mentally disturbed.
तर खरं पाहिलं तर ही काही चांगली गोष्ट नाही की आपण मानसिकरित्या अस्थिर होणं.
But it is a spiritual opportunity. It's a very special opportunity to learn something.
पण आपल्याला आध्यात्मिक सरावासाठी मात्र ही एक सुवर्ण संधी असते त्या ठिकाणची, जिच्यामध्ये आपण चांगला आध्यात्मिक सराव करू शकतो.
So first of all, we have to be aware of our mind state and aware that we've become upset.
तर आपल्याला याच्याबद्दल जागृती वाढवली पाहिजे की आपण पाहिलं पाहिजे की कोणत्या वेळेस आपलं मन स्थिती बिघडते.
And then we have to reflect, how can I understand the situation in a better, fuller way that reduces my mental disturbance?
तर एक प्रकारे मी त्याकडे चिंतन केलं पाहिजे किंवा त्याला पाहिलं पाहिजे की त्या परिस्थितीमध्ये असं काय आहे की ज्यामुळे मी फार अस्थिर होतो किंवा विचलित होतो.
I'll give an example. Supposing you're working in a job and you're not getting a lot of money.
तर आपण एखाद्या कामामध्ये व्यस्त आहोत पण आपल्याला फारसे पैसे त्यातून काही प्राप्त होत नाही.
And your next door neighbor is your friend and he comes and tells you that he's had a big pay rise.
तर आपल्या बाजूचा एक शेजारी येतो आणि आपल्याला म्हणतो की मला माझ्या कामामधून भरपूर पैसे मिळत आहे.
So supposing your first feeling is jealousy and your mind becomes upset.
आणि पहिली जी आपली भावना मनामध्ये येते ती म्हणजे त्याच्याप्रती आपली ईर्ष्या आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतो.
Of course you won't tell him that you're jealous, you'll say well done, that's great.
आपण हे म्हणत नाही की मला तुझी ईर्ष्या आली, पण आपण असं म्हणतोस त्याला की हा तू चांगलं काम केलंय.
We have to practice trying to not break any shield when we feel upset.
तर आपण त्यावेळेस एक सराव करत असतो की आपण कुठलंही शिलाचरण आपण तोडत नाही आणि शील भंग करत नाही.
But if you're a good Buddhist, you think, I'm feeling this disturbance, what is there that I need to understand differently?
तर इथे मग एक बौद्ध म्हणून आपण काय विचार करतो की अशी कोणती बाब आहे या गोष्टीमध्ये की ज्याच्यामुळे मी अस्वस्थ झालेलो आहोत.
So you think, the fact that he's had a pay rise is not actually doing any harm to me.
तर त्याला जे काही वाढ मिळाली आहे त्याच्या पगारामध्ये किंवा त्याचं जे काही वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे मला काही दुःख झालं नाही किंवा मला काही त्याच्यामुळे इजा झालेली नाही.
In fact, this neighbor still wishes me happiness.
तर तो जो काही माझा शेजारी आहे तो माझ्याबद्दल चांगलाच विचार करतो.
And it's good for him, so I should feel sympathetic joy.
तर एक प्रकारे त्याचा विकास होत आहे त्याच्याविषयी मला त्याच्याविषयी सहृदयतेने आनंद वाटला पाहिजे.
आय एम नॉट द ओनली पर्सन इन द युनिव्हर्स.
मी एकटा काही ह्या जगातला एकटाच व्यक्ती नाही आहे.
अँड सो हिज हॅपीनेस इज जस्ट एज इम्पॉर्टंट एज माय हॅपीनेस.
तर त्याचा जो काही आनंद आहे तो तेवढाच महत्वाचा आहे जेवढा माझा आनंद महत्वाचा आहे.
सो फॉर द रेस्ट ऑफ द टॉक I'm going to look at different situations where people often become upset.
तर मी यानंतरचे जे माझं प्रवचन आहे त्यामध्ये आपल्याला काही प्रसंग सांगणार आहे की ज्यामध्ये आपण खूप डिस्टर्ब होतो किंवा अडचणी येतो.
And then suggest how to reflect when you become upset in these situations.
आणि मग मी आपल्याला हे सांगेन, त्यावर काम करायला सांगेन किंवा त्याच्याविषयी पाहायला सांगेन की आपण केव्हा अशा स्थितीमध्ये अडचणी घेतो किंवा आपण स्वतःला त्रास करून घेतो.
First of all, I'm going to talk about becoming upset because of physical discomfort.
आपण का पहिलं अपसेट होतो कारण की आपण शारीरिकदृष्ट्या आपल्याला अस्वस्थ वाटता असते.
Secondly, I'm going to talk about becoming upset because our plans don't work out.
तर दुसरे अपसेट होण्याचं कारण असं आहे की आता अपसेटला मला दुसरं मराठी शब्द नाही माहित म्हणून अपसेट सांगतो. तर दुसरं अपसेट होण्याचं कारण असं आहे अस्वस्थ होणं. तर अस्वस्थ होण्याचं दुसरं कारण आहे की आपले जे काही प्लॅनिंग आपण करतो नियोजन करतो ते व्यवस्थित काम करत नाही म्हणून आपण जास्त अपसेट होतो.
When something unexpected happens,
जेव्हा आपल्या मनाच्या विरोधी काहीतरी घडतं, अपेक्षा भंग होतो.
So thirdly, becoming upset because we meet somebody who has different views to our views.
तर तिसऱ्यांदा आपल्याला जेव्हा म्हणजे अस्वस्थ होत असतं जेव्हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो आणि त्याचे जे काही व्ह्यूज असतात ते आपल्यापेक्षा वेगळे असतात.
Fourthly, becoming upset because we meet people who are rude and unfriendly.
तर चौथ्या वेळेस चौथी जी बाब आहे त्याच्यात आपण त्रासात जातो की अस्वस्थ होतो जेव्हा आपल्याला चांगली लोक मिळत नाही, ती लोक अगदी रूढ म्हणजे अगदी त्रासदायक असतात आणि अगदी पक्के असतात, कठोर असतात.
And fifthly, becoming upset because we have some success or receive praise, so we become conceited.
आणि पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण बरेचदा काही स्तुती लोकांकडनं ऐकतो, आपल्याला काहीतरी यश मिळतं आणि त्याच्यामुळे आपण एक प्रकारच्या अहंकारामध्ये किंवा अभिमानामध्ये जात असतो.
So the first one of these is physical discomfort. This could be the result of the hot weather. Or the cold weather. Or it could be problems with the body as you get older. We all know about that. Or a serious illness.
कदाचित आपण खूप लांब किंवा दीर्घ आजारी असू त्यामुळे.
Or an accident.
किंवा ऍक्सिडेंटमुळे.
So a lot of people when they have physical discomforts develop a kushala mind states.
तर बऱ्याच लोकांचं जे शारीरिक दुःख शारीरिक अडचणीमुळे शारीरिक दुःखामुळे त्यांच्यामध्ये मानसिक दुःख निर्माण होत असतं.
And they say to themselves, this isn't fair. Why does this happen to me?
तर हे काही व्यवस्थित नाही आहे, हे माझ्याशीच का घडत.
So they add mental suffering on top of their physical suffering.
तर त्यांच्या मानसिक ज्या काही अडचणी असतात किंवा मानसिक जे दुःख असतं त्यांच्या शारीरिक दुःखामुळे जास्त होत असतं आणि शारीरिक दुःखामुळे ते मानसिक दुःखात जात असतं.
Usually the mental suffering is worse.
आणि त्यांची जी मानसिक मग ज्या अडचणी असतात त्या अधिक त्रासाकडे किंवा अधिक ते अधिक वाईट अवस्थेला ते जातात.
Now perhaps Westerners are worse than Indians in this way.
तर एक प्रकारे जे पाश्चिमात्य देशात राहणारे लोक आहेत ते या प्रकारे भारतीय लोकांपेक्षा जास्त या अडचणीत आहेत.
I think Westerners would find it very, very hard to stay positive on a long train journey in general class.
तर एक प्रकारे सामान्य जो डब्बा असतो आपल्याकडचा जनरलचा डब्बा असतो त्यामध्ये राहून खूप लांब पर्यंत प्रवास करणं पाश्चिमात्य लोकांसाठी कठीण गोष्ट आहे.
But anyway, a spiritual person, they do what they can to stay healthy physically.
तर जो आध्यात्मिक पुरुष आहे किंवा आध्यात्मिक जीवन जगणारा व्यक्ती आहे तो काय करू शकतो, आपल्या स्वतःला स्वस्थ ठेवू शकतो, एक प्रकारे आरोग्य आपलं चांगलं राखू शकतो.
But they know very well that if you have a physical body, there will be some physical discomfort.
जेव्हा आपल्याला जे शरीर लाभलेलं आहे तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी शारीरिक अस्वस्थता असणार आहे, दुःख असणार आहे.
So they don't feel resentful or surprised.
ते एक प्रकारे काही अस्वस्थ पण होत आहे, दुःख पण व्यक्त करत नाही किंवा खूप त्याच्यात आनंद पण त्यांना वाटत
नाही. There's a New Zealand Dhammacharini who's accomplished this very well.
तर एक न्यूझीलंडची धम्मचारिणी आहे ती मात्र याच्याशी याचा चांगला सराव करते.
She is a bit younger than me, but when she was in her 20s she was very healthy physically and spent a lot of time outdoors.
तर ती जी काही धम्मचारिणी आहे ती यांच्यापेक्षा युवा आहे आणि तिच्या ज्या 20s वयामध्ये तिने भरपूर प्रवास केला.
Her name's Vidyamala. Vidyamala.
Vidyamala तिचं नाव.
And then she had some sort of accident and terrible back pain.
तर तिला एक असा ऍक्सिडेंट झाला किंवा अपघात झाला आणि त्याच्यामुळे तिला खूप असं काय म्हणते कमरेचं दुखणं उखाळलं.
She told me once she went on a special program for living with pain.
तर ती अशा एका कार्यक्रमाला गेली की आपण आपल्या वेदनांसोबत कसं राहायचं.
And she realized that she was in more pain than anyone else on this course.
त्या कोर्स मध्ये आलेली जी लोक होती त्यापैकी सगळ्यात जास्त वेदना दुःखद वेदना अनुभवणारी ती व्यक्ती होती.
But for many years she's had good mental states.
आपण बरेच वर्षापर्यंत ती दुःखासहित एका चांगल्या मानसिक अवस्थेत जगत होती.
And in a funny way it's worked in her favor because she set up a business using mindfulness to give pain relief.
तर तिने काय केलं, एक प्रकारचा एक व्यवसाय सुरू केला आहे की जागृतीच्या सरावातून वेदनांना कसं शमवता येईल अशा प्रकारचा एक बिझनेसच तिने सुरू केलेला आहे.
So anyway, if you're finding your mind is upset because of physical discomfort, one thing to think is I'm not the only person in the world who has physical discomfort.
जर आपल्याला शारीरिक दुःख जर दुःख वाढत असेल अस्वस्थता असेल तर आपण याचा जरूर विचार केला पाहिजे की आपण एकटाच व्यक्ती नाही आहे जगातलं की ज्याला शारीरिक दुःख झालेलं आहे. अनेक लोक आहेत की ज्यांना पण शारीरिक दुःख आहे.
And secondly, all physical discomfort is temporary.
आणि जे काही शारीरिक दुःख आहे ते एक प्रकारे अनित्य आहे किंवा ते जास्त काळ टिकणारे नाही.
For instance, I've got a pain in my ankle which is arthritis. It may be with me for the rest of my life, but after I die, finish.
तर सध्याच्या स्थितीत त्यांना त्यांच्या ह्या इथल्या ठिकाणी पायाच्या खालच्या ठिकाणी अँकल म्हणतो त्याला, तर त्या अँकलच्या ठिकाणी त्यांना त्रास आहे कारण त्यांना ऑर्थरायटिस नावाचा जो आजार आहे तो असल्यामुळे आहे. आणि ते जोपर्यंत असणार आहे जिवंत तोपर्यंत तो आजार असणार आहे आणि तो ज्या वेळेस ते मरण जातील त्यावेळेस तो संपून जाणार.
And another thing to think is, yes, there is physical discomfort, but there are many things in life that can be very pleasurable.
तर आपल्या शारीरिक दुःख जरी आपल्याला असलं तरी पण अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आनंद देणार आहेत आपल्या जीवनामध्ये.
Things like friends and family.
आपले जे मित्र आहेत, आपला जो परिवार आहे ते आनंद देणारे.
And even meditation.
ध्यान सुद्धा आहे.
So secondly, losing our stillness of mind because unexpected things happen.
दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये की आपण आपला अपेक्षा भंग जेव्हा होतो त्यावेळेस आपल्याला दुःख होतं, अस्वस्थता निर्माण होते.
Every human being has a lot of plans and ideas.
प्रत्येक मनुष्याला त्याच्या आपल्या वेगळ्या कल्पना असतात, त्याचं वेगळं आपलं नियोजन असते.
And it's good and necessary that we think about the future and make some plans. If nobody had ever made any plans, we wouldn't have bought our own retreat center. I wouldn't have been here to lead the retreat. And you made the plan to come to the retreat. And in many ways, people's lack of planning is a bad thing because sometimes things go badly. But of course, sometimes our plans go wrong through no fault of our own.
तर कधी कधी जे आपले नियोजन आहे ते बिघडते पण तो काही आपलाच दोष असतो असं नाही.
I'll just give you a simple example. It was somebody's birthday and I decided to give them a call on that day to wish them a happy birthday.
तर एखादा व्यक्ती आहे की ज्याला वाढदिवस आहे आणि मी त्याला फोन करू इच्छितो.
But the network was down, it seems, a lot of the day, so I couldn't do it.
तर माझे दिवसभर काम आहे आणि नेटवर्क पण बिझी असल्या पण मी काही ते करू शकत नाही.
And sometimes our plans go very badly wrong. So if you become upset when your plans go wrong, how can you reflect and get more wisdom?
तर आपण आपले जर नियोजन चुकत असेल आणि आपण अडचणीत येत असू किंवा आपले प्लॅन आपले नियोजन कोलमडत असेल तर आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यातून काय आपल्याला प्रज्ञा मिळू शकते त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
Well, it's a bit like reflecting on the lakshana of impermanence. You have to reflect, life isn't only impermanent, but it's uncertain and many unexpected things happen.
तर आपलं जे जीवन आहे ते प्रकारे अनित्य आहे आणि सोबत अनेक अशा गोष्टी असतील की ज्या आपण ज्यांची अपेक्षा आपल्याला नसेल अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार आहे.
It's just the nature of life that there's uncertainty.
तर एक प्रकारे अनित्यता ही आपल्या जीवनाचं एक लक्षण आहे.
And the other thing is to reflect on is things have gone differently, but it is up to you and your maturity whether you get very upset or you don't get upset. I'll give another little example. A long time ago, I organized a retreat for some people in a mountain area in New Zealand. It was going to be a weekend retreat, so we bought a lot of food and packed it in bags and walked about 2 hours through the jungle. And when we arrived, we opened the door and the whole building was full of Boy Scouts. We found that the person who had made the bookings had got confused and booked the Boy Scouts and us on the same time. So this is an example of something unexpected. But it's up to us to decide whether our minds are going to be very upset, or we just think, okay, we've had a nice walk and we've had some good company together. So the third thing is losing our stillness of mind because people have different views to ourselves. And some people get very upset when they meet someone with different ideas, even if the other person's ideas are not going to do any harm. For example, 3 years ago in Egypt, somebody did a very big survey of the society. And 84% of the population thought that if somebody converted away from Islam, the penalty should be death. So most of the population would be very, very disturbed by the idea that someone might prefer a different type of religion. And even amongst Buddhists, sometimes we get upset when we meet someone with different views. I remember being on an order retreat here at Bordaron last year. And I think it was at a question and answer session, but anyway, at some point I mentioned that the Buddha believed in rebirth. And some people's minds became very disturbed. It was supposed to be, I think, a question and answer session. One man just kept talking, so there was nothing I could do. And of course I understand there's some cultural reasons why this is a difficult subject for some Indian Buddhists.
And
But I'm sure a mature person can discuss a subject in a calm and friendly way. So we should be able to think, did the Buddha believe in rebirth? If I don't believe in rebirth, is that any disadvantage to my spiritual practice? And if we get very upset, even just talking about these things, then we have to think more deeply, where is the problem coming from?
तर जर ह्या गोष्टींवर बोलल्या जात असेल तर आपण पाहिलं पाहिजे की खरंच ह्याचं मूळ कुठं आहे. ही जी अडचण आहे म्हणजे आपल्या आपल्यामध्ये जी अस्वस्थता निर्माण होते त्याचं मूळ कुठं आहे हे आपण शोधलं पाहिजे.
Of course, sometimes it might be a little bit useful when we meet somebody with harmful ideas to criticize.
तर आपण ही तर मात्र हा विचार करू शकतो की काही काही लोक असे पण होऊ शकतात
For instance, if they have an unethical activity or ideas that are harmful to other people, then we should speak out against them. And of course, Baba Sahib did this many, many, many times. Sometimes if you just point something out in a quiet, peaceful voice, people don't listen, they don't take any notice. Sometimes as a guest to people's houses, people want to do some things with me that I don't want to do myself.
तर बरेच जर मी कोणाच्या घरी जर गेलेलो असलो तर मी तिथे पाहुणा असतो तर लोक मला काहीतरी करायला सांगतात पण मला ते करण्याची इच्छा नसते.
So I say, no, sorry, I don't, no, no, thank you for offering, but I don't want that.
तर ते तिथं ते लोकांना सांगतात की मला हे सध्या काही हवं नाही पाहिजे त्यामुळे मी हे काही करत नाही.
And they say, no, here it is, you do it. You take this, you eat this, you travel with me to this place. So after politely refusing 3 or 4 times, sometimes I have to say, no, I'm a human being and it's my decision, not your decision.
मला माझ्या मी पण एक मनुष्य आहे मला माझ्या तऱ्हेनं करायचं आहे आणि मी तुमच्यासोबत काही येऊ शकत नाही किंवा हे काम मी असं करू शकत नाही.
So we all have to have an ability to speak strongly at times.
तर काही वेळेस मात्र आपल्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे आपण इतरांना नाही म्हणू शकलो पाहिजे.
बाबासाहेब he did this but he never used violence.
तर बाबासाहेबांनी हे अनेक वेळा सांगितलेलं आहे बजावून सांगितलेलं आहे पण कधीही त्यांनी हिंसेचा वापर केला नाही बळाचा वापर केला नाही.
He never started swearing as far as I know.
तर त्यांनी एक प्रकारे काही चुकीच्या तऱ्हेची जी काही आपली भाषा आहे म्हणजे वाईट भाषेचा सुद्धा उपयोग केलेला नाही.
And his criticisms were always correct and properly thought through.
आणि त्यांचे जे काही नेहमी टीका असायची ते एक प्रकारे पूर्णतः विचार केलेली टीका असायची आणि चांगल्या शब्दात असायची.
So if you find yourself mentally disturbed when you meet someone with different views, you have to go back and think, why am I disturbed? Where is this coming from?
तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे जेव्हा आपण एखाद्याचे दृष्टिकोन ऐकतो दुसऱ्याचे आणि ते आपल्यापेक्षा वेगळे असतात तेव्हा आपण हा हे चिंतन केलं पाहिजे की खरंच आपल्याला त्याचे जे दृष्टिकोन आहे ते ऐकल्यामुळे का दुःख झालेलं आहे त्याच्यामागे काय कारण आहे.
We need to go much more deeply into our own beliefs and work out what we really do think.
तर आपण आपल्या ज्या काही धारणा आहेत त्याच्यामध्ये अधिक सखोल जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
For instance, on the question of rebirth, if you've really thought it through and you're fully confident there's no rebirth, then you don't mind if other people have other views.
तर जर आपल्याला हे वाटत असेल आणि आपण चिंतन पुरेसं चिंतन केलं असेल की तिथे कुठेही कुठलाही पुनर्जन्म नाही आपण त्या विचाराला आलो असू तर आपल्याला हे काही म्हणजे मानण्यात अडचण नाही इतर लोक असे असू शकतात की जे पुण्यजन्म मानू शकतात, त्यामुळे आपल्याला काही अस्वस्थ होण्याची गरज नाही.
इफ अ मुस्लिम रियली अंडरस्टूड दैट इस्लाम वाज द बेस्ट थिंग फॉर एनी पर्सन, देन दे वुडंट फील सो अपसेट इफ समबडी चोज अनदर रिलीजन.
जर मुस्लिम लोकांना हे जर माहीत असेल की इस्लाम सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेले आहेत, पण त्यांनी याच्यासाठी अस्वस्थ होण्याचं किंवा चिडून जाण्याची गरज नाही, इतर लोक दुसऱ्या धर्माचं पालन करत आहेत.
The reason we get upset is we don't have deep enough belief and enough confidence of what we really believe.
तर ह्याचा आपण नेहमीच विचार केला पाहिजे की आपल्या ज्या धारणा आहेत त्या धारणा खरंच त्याच्यावर आपण जर ठाम असतो, आपल्या धारणा आपल्याला जर पसंत असतील तर इतरांनी पाडलेल्या धारणांच्या विषयी आपल्याला अस्वस्थ होण्याची गरज नाही.
Then there's the thing of people losing their stillness of mind because they meet an unfriendly person.
त्यानंतर जे आहे ते म्हणजे एखाद्या
So I'm going to give a little story from the Sutta Nipata about the life of the Buddha. One day the Buddha was in Shravasti begging food. And he came to a house and he saw a Brahmin called Bhavaja. Like that.
Bharadwaj.
And this Brahmin was doing some fire worship ritual. And at a certain point in the ritual he puts some clarified butter, some ghee, onto the sacred fire.
आणि तो काय करत असतो, एक प्रकारे तूप किंवा जे बटर लोणी म्हणतो ते त्या होम हवनामध्ये टाकून त्या अग्नीची पूजा करत असतो.
And he happened to look up and he saw the Buddha.
आणि तो जसं वर पाहतो तसं बुद्ध त्याला दिसतात.
And he thought, well, it's not very good luck to see a wanderer at this point in the ceremony. So he said, go away, you're an inferior person.
तर त्याला तेव्हा जेव्हा बुद्ध दिसतात आणि ते पाहतो दुरून पाहतो, अरे हा तर भिक्षुक आहे किंवा परिवाजक आहे, तर हे याला पाहणं म्हणजे आता हे माझ्या चांगल्या भाग्याचं नाही आहे होम होम करताना हा दिसणं, म्हणून त्याला तो म्हणतो की जा इथून पलीकडे जा.
So he didn't expect the Buddha to answer him back.
तर तो तिथे अशी अपेक्षाच करत नाही की बुद्ध त्याला परत उत्तर देतील.
But the Buddha did answer him back. He answered with confidence and friendliness.
आणि बुद्ध तिथे त्याला उत्तर देतात अगदी संयमान उत्तर देतात, अगदी मैत्रीने त्याला स्थिरतेने त्याला उत्तर देतात.
He said, you're calling me an inferior person, a vasala, but do you really know what an inferior person is?
तर तू मला इन्फिरियर पर्सन वत्सल म्हटलं आहे, तर तुला काय ह्या वत्सल शब्दाचा अर्थ माहित आहे का?
And then the Brahmin, after some time, admitted that he had thought it was just about somebody's birth, but he didn't really know.
तर तो ब्राह्मण सांगतो की मला हे माहित आहे की कोणाचा तरी जन्म वत्सल म्हणून होतो, पण मला पूर्णतः वत्सल म्हणजे काय आहे हे माहित नाही.
And then the Buddha gives him a teaching about the qualities of a spiritually mature person.
आणि मग तिथे बुद्ध त्याला जो काही आध्यात्मिक व्यक्ती असतो, जो आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व व्यक्ती असतो, त्याच्या सद्गुणांचं बदल त्याला प्रवचन देतात.
And then the Brahmin becomes a follower of the Buddha.
आणि मग तिथे ब्राह्मण जो आहे तो एक प्रकारे बुद्धाचा उपासक होतो.
So it was the Buddha's ability to respond to unfriendliness in a confident and friendly way.
तर बुद्धाचं जे काही आपण पाहतो की बुद्धाने बुद्ध काही अमैत्रीने भरलेला किंवा वाईट जो व्यक्ती होता त्याला अगदी मैत्रीने आणि स्थिरतेने त्याला उत्तर दिलेलं आहे.
So if your mind becomes upset when you're with someone who's unfriendly, one thing you can think about is in this life there will always be friendly and unfriendly people.
तर जर आपल्याशी असा कोणी एखाद्या व्यक्तीची भेट होत असेल जो अगदी त्रासदायक आहे, तर अशा वेळेस आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये असा नेहमीच होणार आहे, कधी आपल्याला मैत्रीचा आस्वाद घेता येईल आणि कधी आपण दुःखात पण असू किंवा त्रासदायक लोकांशी पण आपली भेट होईल.
People are like the weather. Some days are nice weather, some days are bad weather. It's the same with people. Some people are friendly, some people are unfriendly.
तर एक प्रकारे हवामानासारखंच आहे किंवा वेगळ्या ऋतूंसारखं आहे. काही वेळेस ऋतू चांगला असतो, चांगले दिवस असतात आणि काही वेळेस वाईट दिवस असतात. तसंच माणसं पण, काही माणसं चांगली आहेत आणि कधी कधी ती म्हणजे कधी कधी वाईट पण माणसं भेटतात आणि कधी कधी माणसं पण वेगवेगळ्या तऱ्हेने वागतात, कधी ती वाईट वागतील कधी ती चांगली वागतील.
And then you can think, I must never have the idea they said this and they made me angry. It's always our choice, our control as to whether we become unfriendly in response.
तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की त्यांनी मला म्हणजे त्रास दिला त्यामुळे मी मला राग आला, तर हे आपल्या हातात असतं नियंत्रित होणं की आपल्याला खरंच दुःखात जायचं आहे, अस्वस्थेत जायचं आहे की आपल्याला चांगलं राहायचं.
And then we can think, if I knew more about this person's background and understood the disturbances that have made them like this, I would have more compassion.
तर आपल्याला जर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की खरंच त्या माणसाचं जे बॅकग्राऊंड काय आहे ते जर आपण जाणण्याचा प्रयत्न केला, तर एक प्रकारे आपली जी स्पष्टता येऊ शकते की हा माणूस कशामुळे अस्वस्थ होतो किंवा असं वागतो.
And then lastly, I'm going to talk about losing our stillness of mind because we become conceited.
तर आपण यानंतरचा जो पाचवा भाग आहे, तर एखाद्या अभिमानास्तुतीमुळे अभिमानात जे आपण जातो तर त्याच्यामुळे आपण कसं अस्वस्थ होतो त्याचं उदाहरण आपण पाहूया.
Now this tendency goes very deep in human nature.
तर स्तुतीमुळे अस्वस्थ होण्याची जी स्थिती आहे ती मुळापर्यंत आपल्या म्हणजे प्रत्येक
A few years ago I read a novel set in India.
तर भारतामध्ये लिहिलेले एक नॉवेल मी कादंबरी वाचलेली होती.
And in this novel there was a certain caste that was quite low and people were always suffering because they were persecuted.
तर अशी काही मी एक नॉवेल ऐकले की ज्याच्यातले जे लोक त्या लोकांच्या बद्दल होते की जे लोक खालच्या जाती जन्मास आली आणि त्यांना नेहमीच त्रासात ठेवलं गेलं किंवा बंधनात ठेवलं गेलं.
But then they met some people coming into the village who were even lower caste and suddenly they felt conceited and superior.
पण त्या नॉवेल मध्ये सांगितलं की त्यांच्या गावामध्ये दुसऱ्या जातीची लोक येतात दुसऱ्या गावातल्या आणि ते त्यांच्यापेक्षा खालच्या जातीतले असतात आणि जसे ते खालच्या त्यांच्यापेक्षा खालच्या जातीतले लोक येतात तसं ते स्वतःला अधिक वर्च समजायला लागतात आणि आपल्या स्वतःमध्ये एक प्रकारे अभिमान ते बाळगायला लागतात.
So they suffered a lot from people of higher castes thinking they were low.
तर ते खरं पाहिलं तर त्यांनाही त्रास होत असतो, जे काही उच्च जातीतले लोक असतात ते त्यांना छळत असतात आणि त्यांचा पण छळ मोठ्या प्रमाणात होत असतो.
But when they met people of even lower subcastes they felt conceited and superior.
त्यांना जर त्यांच्यापेक्षा जेव्हा खालचे भेटतात तेव्हा तेही तेच करतात, त्यांचा छळ करण्याचा किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि आपण वरचे आहोत याचा अभिमान ते बाळगतात.
And of course this is exactly what Babasaheb wanted to stop.
आणि बाबासाहेब हेच होतं, बाबासाहेबांना हीच जी गोष्ट आहे ती रोखायची होती, तिला बंद करायचं होतं.
So when you notice your mind becoming conceited, you can think that any advantage you have is really just due to good luck.
तर आपण पाहू शकतो की आपलं जे काही आपला जो काही फायदा झालेला आहे एक प्रकारे तो आपलं चांगलं
For instance, you might have a good job and a lot of money, but that's because your parents gave you a good education.
तर आपल्याला चांगलं जे काही शिक्षण मिळालं आहे कारण की आपले आईवडील शिकलेले होते आणि त्यांच्या चांगल्या कर्मामुळे आपल्याला लाभ झालेला.
Then you can think, well, all my good fortunes at the moment are meaningless after my death.
तर माझं जे काही आता जे काही चांगलं जे भाग्य आहे जेव्हा मी मरेल तेव्हा त्याचा काही उपयोग नसेल.
In a few hundred years it's very unlikely anyone will ever remember Yanaratna or Achal or any of us.
तर अनेक शेकडो वर्षांनंतर म्हणजे काही म्हणजे 100-200 वर्षांनंतर मात्र या गोष्टी काही आठवणी नसतील, सगळे विसरून जातील.
So these are just a few of the things we can do to learn from times when we lose our stillness.
तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण आपली जी काही स्थिरता आहे विचलता आहे ती म्हणजे विचलता आपल्यामध्ये निर्माण होतो, स्वस्थता निर्माण होतो.
So now just a quick summary.
तर एक प्रकारे आपण आता संक्षिप्त मध्ये सारांश करू.
Stillness or upeksha is very important quality in Buddhism.
शांतता, स्थिरता, अविचलता किंवा उपेक्षा ही जी आहे ती बुद्ध धर्मातली
And when we have a picture, it doesn't mean we don't have strong feelings, and it doesn't mean we have an inactive life.
तर उपेक्षा जेव्हा आपल्यामध्ये आहे, तेव्हा आपण हे समजू नये की आपण आपलं जे अकृतीशील जीवन आहे ते आपल्याला खूप भावना नाही असं आपण समजू नये.
It means we're not troubled by akushala feelings.
तर याचा अर्थ हा आहे की आपण अकुशल जे काही मार्ग आहे त्यांनी आपण जात नाही.
The Buddha had an active life and he had to face many difficulties, but after his enlightenment he had very very strong continuous upekkha upeksha.
तर आपण पाहतो की बुद्धाचे जीवन कसे अशांतीने भरलेले होते आणि त्यांनी जे काही बुद्धत्व प्राप्त केले त्यानंतर त्यांचं जे जीवन आहे एक प्रकारे उपेक्षेने भरलेलं होतं.
All our spiritual practices help develop upeksha.
जे आपल्या सगळ्या आध्यात्मिक सराव एक प्रकारे आपल्याला उपेक्षेची निर्मिती करण्यासाठी उपेक्षा निर्माण करण्यासाठी मदत करतात.
But it takes a long time.
पण यासाठी आपल्याला खूप मोठा कालावधी त्यासाठी घालवावा लागेल.
And when we do notice that our mind becomes turbulent, it's a very special opportunity to learn something.
तर जेव्हा आपण असं पाहतो की आपलं मन अस्वस्थ झालेलं आहे तर ती एक आपल्यासाठी उत्तम संधी असते आपल्या मनाकडे पाहण्याची की आपलं मन का अस्वस्थ झालेलं आहे.
First we got to notice it.
पहिले आपण त्याला कडे पाहिलं पाहिजे.
And then we've got to reflect on the situation to get a bigger understanding.
तर पहिले आपण त्याला ओळखलं पाहिजे आणि नंतर मोठ्या सराउंडिंग मध्ये मोठ्या परिस्थितीशी त्याची तुलना करून त्याच्याबद्दल चिंतन केलं पाहिजे.
So we looked at 5 different areas where people might lose their upeksha.
पाच आपण मुख्य भाग पाहिले की प्रकार पाहिले की ज्यामध्ये लोक आपली उपेक्षा भावना विसरतात.
फिजिकल डिस्कम्फर्ट
एक प्रकारे शारीरिक दुःखाची स्थिती.
प्लॅन्स नॉट वर्किंग आउट
त्यांचे जे वेगवेगळे प्लॅन्स असतात किंवा नियोजन असतात ते वर्किंग बरोबर कार्यक्षम होत नाही त्यावेळी.
मीटिंग पीपल विथ डिफरंट आयडियाज
दुसऱ्या संकल्पना असणारी जी लोक आहेत त्यांना भेटणं.
Meeting unfriendly people.
त्यानंतर जे काही त्रासदायक लोक असतात अनफ्रेंडली माणसांना अमैत्रीवान माणसांना भेटल्यामुळे.
And success or praise.
तर एक प्रकारे यश मिळाल्यामुळं आणि खूप अभिमानात गेल्यामुळं किंवा अहंकारात गेल्यामुळं आपण अस्वस्थ होत असतो आपली शांती भंग किंवा उपेक्षा भंग होतो.